लहानपणी बस्तर स्टेजमधल्या चित्रकूट धबधब्याचे तुषार आणि त्यानंतर काही वर्षानंतर नायगरा धबधब्याचे तुषार अनुभवून एक अनुपम अनुपम ऊर्जा शक्तीचा आभास होतो. त्याचे वर्णन लेखणीच्या पलीकडचे आहे, पण तो अनुभव अमृततुल्य भासतो. त्यावरून एक लहानपणची म्हण आठवते, अनुभूती. आणि आत्मबोध प्राप्ती. अनुभवान अंतिच प्रकृति परमेश्वर. चा भास आणि आभास जो वर्णन कोणत्याही वर्णाच्या पलीकडची